पंचम सर्ग शुकाचे पूर्व चैरवानाने रावणाला समजावणे आणि वानर आणि राक्षस यांचे युद्ध. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, शुकाच्या मुखातून बाहेर पडलेले अज्ञानाचा नाश करणारे ते वचन ऐकल्यावर क्रोधाने जणू जळणारा आणि रागाने डोळे लाल झालेला रावण शुकाला म्हणाला, अतिशय दुष्ट बुद्धी असणारे आहे शुका, माझ्या तुकड्यावर वाढलेला तू माझा सेवक असून एखाद्या गुरुप्रमाणे माझ्याशी कसे बोलतोस. मी तिन्ही लोकांचे शासन करणार आहे, मला उपदेश करताना तुला लाज कशी वाटत नाही. खरे म्हणजे आत्ताच मी तुझा वध केला असता, तथापि तू पूर्वी माझ्यासाठी जे काही चांगले केलेस ते माझ्या लक्षात आहे, म्हणून जरी तू वध करण्यास योग्य आहेस तरी मी तुला जीवदान देत आहे. अरे मूर्खा, तू आता येथून चालता हो अशा प्रकारचे तुझे भाषण मला ऐकवत नाही, तेव्हा आपली मोठी कृपा आहे असे बोलून शुक हा भीतीने कापत कापत आपल्या घरी गेला. पूर्वजन्मी शुक हा सुद्धा वेद जाणणारा आणि श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असा ब्राह्मण होता. तो वानप्रस्थाश्रमाच्या नियमांना धरून आपले धर्मकर्मे करीत एका वनामध्ये राहत होता. देवांच्या अभिवृद्धीसाठी आणि देवांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांच्या नाशासाठी त्या महाबुद्धिमान शुकाने अखंडितपणे अनेक यज्ञ केले होते. देवांचे हित करण्यात तत्पर असणाऱ्या शुकाला राक्षसांचा विरोध होऊ लागला. त्यावेळी तेथे वज्रदंष्ट्र नावाचा एक प्रख्यात असा महान राक्षस होता. शुकाचा अपकार करण्याकरता उत्सुक असणारा वज्रदंष्ट्र योग्य संधीची वाट पाहत थांबला होता. एकदा त्या शुकमुनीच्या आश्रमस्थानी अगस्त्य नावाचे ऋषी आले. शुकाने अगस्त्यांची पूजा केली आणि त्यांना भोजनासाठी आमंत्रण दिले. नंतर अगस्त्य स्नानासाठी गेले. ती संधी साधून त्या राक्षसाने सुद्धा अगस्त्यांचे रूप धारण करून शुकाला म्हटले, हे ब्राह्मणा, जर तुम्हाला भोजन देणार असेल तर मला मांसयुक्त भोजन दे. बरे दिवस झाले मी बोकडाच्या शरीरातील मांस खाल्लेले नाही. ठीक आहे असे म्हणून शुकाने पुष्कळ मांसयुक्त पदार्थ तयार करून ठेवले. नंतर खरे अगस्त्य मुनी जेवावयास बसले असता त्या दुष्ट राक्षसाने शुकाच्या पत्नीला आश्रमाच्या आतल्या बाजूला मूर्छित केले आणि त्या शुकपत्नीचे अतिशय सुंदर रूप धारण करून चांगले शिजवलेले नाना प्रकारचे नरमांसाचे पदार्थ त्याने अगस्त्याने वाढले. ते पदार्थ वाढून तो राक्षस अंतर्धान पावला. आपल्यापुढे वाढलेले ते अपवित्र अभक्ष्य भक्ष्य माणसाचे मांस पाहून अगस्त्य अत्यंत क्रुद्ध झाले. ते शुकाला म्हणाले, अरे दुष्ट बुद्धीच्या मुने, तू मला अभक्ष्य असे मानवांचे मांस दिले आहेस, म्हणून तू माणसांना खाणारा राक्षस होऊन राहा. अशा प्रकारे अगस्त्यांचा शाप मिळालेला शुक घाबरून जाऊन त्यांना म्हणाला, हे मुनी, तुम्हीच मला आता सांगितले होते की आज मला नाना प्रकारचे मांस भोजनात दे, त्याप्रमाणे मी ते दिले आहे, तेव्हा हे देवा, तुम्ही मला का बरे शाप देत आहात. शुकाचे वचन ऐकल्यावर महाबुद्धिमान अगस्त्याने थोड्यावर ध्यान केले, तेव्हा त्याने कळून आले की ते सर्व एका राक्षसाचे कृत्य होते. मग अतिशय बुद्धिमान अगस्त्य शुकाला म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तुझ्यावर अपकार करू इच्छिणाऱ्या एका राक्षसाने हे सर्व केले आहे आणि मी विचार न करताच तुला शाप दिला, तरी सुद्धा माझे वचन खोटे ठरणार नाही, तेव्हा हे असेच होईल. राक्षसाचे शरीर धारण करून तो रावणाला सहाय्य करीत राहा. तसे तू करीत असताना श्रीराम रावणाच्या वधासाठी वानरासह लंकेजवळ येतील. तत्पूर्वी रावणाने पाठवल्यामुळे त्याचा दूत होऊन जेव्हा तू रघुत्तमाने पाहशील तेव्हा तू शापातून मुक्त होशील. त्याचवेळी रावणाला तत्वज्ञानाचा उपदेश केल्यानंतर तू मुक्त होऊन परमपद प्राप्त करून घेशील. अगस्त्य मुनीने असे म्हटल्यावर तो ब्राह्मण श्रेष्ठ शुक राक्षस झाला आणि लगेच रावणाकडे जाऊन तो त्याच्या आश्रयाने राहू लागला. आता यावेळी तो दूत रूपात असताना लक्ष्मणासह रामांचे दर्शन शुकाला झाले आणि रावणाला तत्वज्ञानाचा उपदेश केल्यावर तो तट दिशी पूर्वीप्रमाणे ब्राह्मण झाला आणि इतर वानप्रस्थी लोकांबरोबर राहू लागला. नंतरकडे रावणाच्या आईचा प्रिय पिता बुद्धिमान नीती निपुण आणि वृद्ध असा माल्यवान नावाचा राक्षस रावणाजवळ आला. राक्षस वीर रावणाला तो अतिशय शांत चित्ताने म्हणाला, हे राजा, तू माझे म्हणणे अतिशय शांत चित्ताने ऐकून घे आणि मग जशी तुझी इच्छा असेल तसे तू कर. हे रावणा, जेव्हापासून रामांची पत्नी जानकी या नगरात प्रविष्ट झाली तेव्हापासून नगरीत जे भयंकर आणि नाशाचे कारण असणारे शकुन दिसू लागले ते मी सांगतोय. अत्यंत भयानक मेघ विजेच्या कडकडाटासह गर्जना करीत आहेत आणि ते सर्व काळ लंकेवर गरम रक्ताची वृष्टी करीत आहेत. देवतांच्या मूर्ती रडत आहेत, त्या घामेजून राहत आहेत आणि आपल्या जागेवरून हलत आहेत. कालिका देवी ही राक्षसांच्या पुढे उभी राहून आपले पांढरे दात विचकीत भेसूर हसते. गायीच्या पोटे गाढव जन्म घेत आहेत. उंदीर हे मुंगूस आणि मांजरे यांच्या बरोबर आणि साप हे गरुडाबरोबर युद्ध करीत आहेत. एक भयानक विक्राळ मुंडन केलेला काळसर पिंगट रंगाचा पुरुषाचा आकार धारण केलेला असा कालपुरुष वेळी सर्व राक्षसांच्या घरामध्ये डोकावून पाहत आहे. अशा प्रकारचे तसेच अन्य काही अपशकुन निर्माण होत आहेत आणि ते दिसून येत आहेत. म्हणून हे रावणा, कुळाच्या रक्षणासाठी शांती कर. अरे रावणा, सीतेचा सत्कार करून तिला द्रव्यासह ताबडतोब रामांना परत देऊन टाक. श्रीराम हे प्रत्यक्ष नारायण आहेत हे तू जाणून घे. राघवांच्या बाबतीतील तुझा द्वेषभाव सोडून दे. ज्या अर्थी या रघुनाथांच्या चरणरूपी नावेचा आधार घेऊन भक्तिमय पवित्र अंतःकरण झालेले ज्ञानीजन भवसागर पार करून जातात त्या अर्थी ते श्रीराम हे कोणी सामान्य माणूस नाहीत. म्हणून सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीरामांचे तू भक्तिभावाने भजन कर. जरी तू दुराचारी असलास तरी रामांच्या भक्तीने तू पवित्र होशील. तेव्हा हे राजेंद्र, आपल्या कुळाचे कुशल व्हावे या हेतूने तू माझे वचन मान्य कर. तथापि माल्यवानाने सांगितले ते हितकारक बोलणे दशाननाला सहन झाले नाही, कारण तो दुष्ट मनाचा राक्षस काळाच्या अधीन झाला होता. रावण म्हणाला, ज्याने वानरांचा आधार घेतलाय, ज्याला बापाने टाकले आहे, जो मुनीजनांना प्रिय आहे, अशा एकट्या दीन मानव रामाला हे माल्यवाना तू कोणत्या कारणाने इतका समर्थ समजत आहेस? मला वाटते रामाने तुला माझ्याकडे पाठवले म्हणून तू असे निर्गल बोलत आहेस. दादा, तू वृद्ध आहेस आणि माझा नातेवाईक आहेस म्हणून तू बोललेले सर्व काही मी सहन केले. खरे तर इकडे हे तुझे वचन माझ्या कानांना जाळत आहे. असे बोलून सर्व सचिवासह रावण तेव्हा तेथून निघून गेला. नंतर आपल्या राजप्रसादाच्या गच्चीवर बसून वानर सैनिकांना पाहत आपल्याजवळ उपस्थित असणाऱ्या सर्व राक्षसांना त्याने युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा केली. गच्चीवर बसलेल्या रावणाला पाहून क्रोधाने क्षुब्ध झालेल्या रामाने सुद्धा लक्ष्मणाने आणून दिलेले धनुष्य हातात घेतले. मंत्र्यांनी सर्व बाजूने वेढलेला असा रावण मस्तकावर मुकुट धारण करून बसलेला होता. त्यावेळी अर्धचंद्राप्रमाणे आकार आणि तेज असणाऱ्या एका बाळाने रामाने अर्ध्या निमिषात हजारो शुभ्र छत्रे तसेच रावणाचे 10 किरीट तोडून टाकले. ते एखाद्या अद्भुत गोष्टीप्रमाणे झाले. तेव्हा लज्जित झालेला रावण तट दिशी उठून स्वतःच्या महालात निघून गेला. त्यानंतर प्रहस्थाने सर्व राक्षसांना बोलावून त्यांना त्या दुष्टाने वानराबरोबर सत्वर युद्ध करण्याची आज्ञा केली. तेव्हा भेरी, मृदुंग, पणव, आनक, गोमुख इत्यादी वाद्यांच्या गजरात रेडे, उंट, गाढवे, सिंह, वाघ, हत्ती इत्यादी वाहनावर आरूढ होऊन खड्ग, शूल, धनुष्य, पाश, सोटे, तोमर, शक्ती अशी आयुधे घेऊन ते सर्व राक्षस सर्व बाजूने लंकेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ गेले. तत्पूर्वीच श्रीरामाने वानरश्रेष्ठांना युद्धाला निघण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार पर्वतांची शिखरे, मोठमोठे शिलाखंड आणि नाना प्रकारचे वृक्ष उपटून घेऊन ते वानर सेनापती युद्धासाठी निघाले होते. रावणाच्या अनेक तुकड्यातुकड्याने येणाऱ्या सैन्याला पाहून रामांचे प्रिय कार्य करण्याच्या इच्छेने त्या वानराने लंकेवर चाल केली. काही वानरांनी हातात वृक्ष आणि पर्वत शिखरे घेतली होती तर काहींनी मुठी वळवून ठेवल्या होत्या. त्यातील काही वानर हे हजार वानरांचा समूह, काही कोटी समूह, काही शतकोटी वानरांचा समूह यांचे सेनापती होते. वर खाली उड्या मारत आणि गर्जना करीत त्या वानराने सर्व लंकानगरीला संपूर्ण वेढा घातला. अतिशय बलवान अशा रामांचा विजय असो, महाबलवान लक्ष्मणाचा विजय असो आणि राघवाने रचिलेल्या सुग्रीवाचा विजय असो अशा घोषणा करीत ते वानर शत्रूबरोबर लढू लागले. हनुमान, अंगद, कुमुद, नील, नल, शरभ, मैंद, द्विविध, जांबवान, दधीमुख, केसरी, तार असेच अन्य सर्व बलवान वानर आणि सेनापती यांनी लंकेच्या सर्व द्वारावर उड्या मारल्या. त्यांनी सर्व बाजूने लंकेला वेढून टाकले. त्यावेळी प्रचंड देहाच्या वानराने वृक्ष, पर्वतांची शिखरे, नखे, दात यांच्याद्वारा राक्षसांवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. तेव्हा लंकेच्या सर्व दारातून वेगाने बाहेर पडून भयंकर राक्षसांनी रागारागाने गोफणी, खड्ग, शूल, परशु यांच्याद्वारा वानर सैन्यावर प्रहार केले. उलट प्रचंड शरीर असणाऱ्या महाबलवान आणि जयशील वानराने राक्षसांवर हल्ला केला. अशा प्रकारे तेव्हा राक्षस आणि वानर यांच्यामध्ये ज्याला अद्भुत म्हणता येईल असे युद्ध झाले आणि त्यात मांस आणि रक्त यांचा चिखल झाला. गर्जनाने दाही दिशा निनादून टाकीत ते राक्षस श्रेष्ठ घोडे, हत्ती यावर बसून आणि सोन्यासारख्या तेजस्वी रथात बसून युद्ध करीत होते. त्यावेळी राक्षस तसेच वानर श्रेष्ठ हे परस्परांवर विजय मिळू इच्छित होते. वानर राक्षसांना मारित होते तर राक्षस वानरांना मारित होते. देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेले ते वानर विष्णुरूपी रामांची दृष्टी पडल्याने अतिशय बलवान झाले होते आणि जणू अमृताचे पान केल्याप्रमाणे ते आनंदित झाले होते. सीतेचे हरण करताना तिला स्पर्श केल्यामुळे ज्याला पाप लागले होते अशा रावणाकडून पालन केल्या गेलेल्या निस्तेज आणि बलहीन झालेल्या राक्षसांना ते वानर आपल्या पराक्रमाने ठार करत होते. हळूहळू राक्षसांचे बहुतेक सैन्य नष्ट झाले. फक्त त्या सैन्याचा चौथा भाग शिल्लक राहिला. आपले सैन्य ठार केले जात आहे हे पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाने ज्याला वर दिला होता, जो वीरश्रीने संपन्न होता, असा मेघनाथ नावाचा दुष्ट बुद्धी राक्षस युद्धभूमीवरून अंतर्धान पावला. तो सर्व प्रकारची अस्त्रे चालवण्यात कुशल होता. आकाशात जाऊन ब्रह्मास्त्राच्या द्वारा वानर सैन्याला पीडा देत तो सर्व बाजूने नाना प्रकारची शस्त्रे आणि बाणांची जाळी यांचा वर्षाव करू लागला. ते एखाद्या अद्भुत गोष्टीप्रमाणे झाले. त्यावेळी अस्त्रवेत्यामध्ये श्रेष्ठ असे श्री राम सुद्धा ब्रह्मास्त्राला मान देण्यासाठी क्षणभर स्वस्थ राहिले. जेव्हा ब्रह्मास्त्रामुळे वानरांचे सैन्य मरत आहे हे रघुश्रेष्ठांनी पाहिले तेव्हा ते रागाने अग्निप्रमाणे लाल झाले. ते म्हणाले, हे लक्ष्मणा, माझे धनुष्यान, माझ्या ब्रह्मास्त्राने मी या राक्षसाला क्षणात भस्मसात करून टाकतो. हे रघुत्व लक्ष्मणा, तू आज माझे सामर्थ्य पहा. ते रामांचे वचन ऐकल्यावर मेघनाथ सुद्धा सावध झाला आणि तो कपटी असुर मायेने चढ दिशी लंका नगरीत निघून गेला. वानरांचे सैन्य मरून पडलेले पाहून अतिशय दुःखी होऊन श्रीराम मारुतीला म्हणाले, तू त्वरित क्षीरसागराकडे जा. तेथे अनेक दिव्य औषधे ज्याच्यावर उत्पन्न झाले आहेत असा द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. पटकन जाऊन तो पर्वत तू घेऊन ये आणि हे महाबुद्धिमंता या महासामर्थ्य संपन्न वानर समूहांना तू जिवंत कर. असे केल्याने तुझी कीर्ती कायमची राहील. तुमच्या आज्ञाप्रमाण असे बोलून वायुपुत्र मारुती तेथून निघून गेला. द्रोणागिरी पर्वत आणून सर्व वानरांना जिवंत करून पुन्हा पूर्ववत तो पर्वत जागच्या जागी ठेवून वानर श्रेष्ठ मारुती त्वरेने परत आला. पुन्हा पूर्वीप्रमाणेच वानरांच्या सैन्य समूहातून येऊ लागलेला भयानक नाद ऐकून विस्मयचकित झालेला रावण म्हणाला, देवाने निर्माण केलेला माझा मोठा शत्रू राघव येथे आलाय. त्याला युद्धात ठार करण्यास माझ्या सेनापतीने शीघ्र कूच करावे. तसेच जे कोणी माझे मंत्री बांधव असतील आणि जे कोणी माझे प्रिय करू इच्छिणारे शूरवीर असतील त्या सर्वांनी माझी आज्ञा मान्य करून युद्ध करण्यास त्वरित जावे. जे कोणी भित्रे राक्षस भीतीने युद्ध करण्यास जाणार नाही त्या माझी आज्ञा मोडणाऱ्या सर्वांना मी ठार करेन. ते रावणाचे वचन ऐकल्यानंतर भीतीने त्रस्त झालेले युद्ध निपुण राक्षस युद्ध करण्यास बाहेर पडले. अतिकाय, प्रहस्त, महानाथ, महोदर, देवशत्रू, निकुंभ, देवांतक, नरांतक तसेच अन्य सर्व बलवान राक्षस वानराबरोबर युद्ध करण्यास निघाले. हे राक्षस तसेच इतर पुष्कळ शूर आणि बलाने उन्मत्त झालेले शेकडो हजारो राक्षस वानर सैन्यात घुसून वानरांचा नाश करू लागले. भूषुंडी, गोफणी, बाण, खड्गे, परशु तसेच अन्य विविध अस्त्र यांच्याद्वारा वानर सेनापतींना ते मारू लागले. तर वृक्ष, पर्वत शिखरे, नखे, दात, बुक्या यांच्याद्वारा ते वानर सर्व राक्षस नायकांना ठार करू लागले. काही राक्षसांना रामाने ठार केले, काहींना सुग्रीवाने मारून टाकले, तर इतर राक्षसांना हनुमान, अंगद आणि महात्मा लक्ष्मण यांनी ठार केले. इतर काही राक्षसांना वानर सेनापतीने ठार केले. अशा प्रकारे ते सर्व राक्षस मारले गेले. रामांचे तेज अंगात भरल्याने ते वानर अतिशय बलिष्ठ झाले होते. रामाच्या शक्तीने रहित असणाऱ्या प्राण्यांच्या ठिकाणी असली शक्ती कोठून बरे असणार. जरी राम हे सदा सर्वांचा ईश्वर, सर्वमय, सर्वांचे विधाते आणि नेहमी चिदानंदमय आहेत, तरी सुद्धा मायेमुळे मनुष्याप्रमाणे आचरण करीत, आपली युद्ध इत्यादी लीला करीत, ते आपल्या मायेचा विस्तार करीत असतात. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे पंचम सर्ग समाप्त.